श्रीराम, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राने होईल. सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ या स्तोत्राचं गायन करेल.
नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरा पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते गरुडारूढे कुलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी स्तुते सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनि मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी स्तुते अत्यंतरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी स्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी स्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपी परमेशी जगन्माते महालक्ष्मी श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी स्तुते जगत्स्थिते जगन्माते महालक्ष्मी स्तुते महालक्ष्मी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 21 डिसेंबर 2017 हे वर्ष स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वाटचालीतील महत्वाचं वर्ष ठरलं। आपल्या लाडक्या स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताईंचं हे जन्मशताब्दी वर्ष होतं। गेले वर्षभर आपण स्वामीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम करत आलो आहोत। त्यातच स्वाभाविकपणे मातोश्री सरलाताईंच्या जन्मशताब्दीचे देखील कार्यक्रम साजरे करत आहोत। त्यातीलच हा सरलाताईंच्या जन्मशताब्दीचा सांगता समारंभ। आज या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी सौभाग्यवती शैलजा पेंडसे मंडळातर्फे स्वागत करत आहे। प्रसन्न मन सरल वर्तन सहज भावे अति लीन अंगी अगरवता परिपूर्ण शोभा तुझ देत असे जनांवरी प्रेम करो न बहुतांचे केले संवर्धन धन्य धन्य तुझे गुण मी काय वर्णू शके माधव मोठा वाटे जना तो तुझाची स्तव जाणा सांडोली नाना कल्पना शरण येतो तुझ लागे। अशा शब्दात साक्षात स्वामी माधवनाथांनी गौरवलेल्या पूजनीय मातोश्री सरलाताईंचं प्रथम दर्शन मी किती वर्षांची असताना झालं हे मला आठवत नाही। मोनिकाचे आजी आजोबा एवढीच मला त्यांची ओळख होती। स्वामीजी आणि सरलाताई हे दोघेही भागेश्वर निवासमधून बाहेर पडले की बादशाही गोळातून जात असत तेव्हा अगदी लक्षात येईल असं सरलाताईंचं प्रसन्न दर्शन त्याही वयात झालेलं मला आठवतं। गोरापान तेजस्वी चेहरा त्यावर छानस लाल कुंकू मंद स्मित दोन्ही खांद्यावर घेतलेला पदर स्वामीजींच्या मागे दोन पावलं राहून त्या चालत असत ते दोघेही मला कायम एकत्र दिसत। 1987 साली स्वामी परिवारात मी सामील झाले आणि स्वामीजींचं मोठेपण मला काहीबाही कळू लागलं। स्वामीजींना सरलाताईंचा त्यांच्या कार्यात असणारा पाठिंबा साधक भगिनींचं सरलाताईंच्या ठिकाणी असणारं विशेष प्रेम याचा देखील अनुभव येऊ लागला। सरलाताईंना नमस्कार करताना त्यांच्या प्रेमळ स्पर्शाचा सतत अनुभव घ्यावा असं वाटत असे। त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या खोलीची मला हळूहळू जाणीव व्हायला लागली। स्वामीजींचा दिनक्रम त्या अतिशय प्रेमाने आणि तत्परतेने जपत स्वामीजींची त्या सावलीच होऊन राहिल्या होत्या। काया तिथे छाया हा सिद्धांत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। कायेची सावली ही दिवसाच्या वेळेप्रमाणे आपली लांबी रुंदी बदलते तर कधी लुप्त होते पण सरलाताईंचं मात्र तसं नव्हतं। त्या कधीच बदलल्या नाहीत। जसं त्यांना कळायला लागलं तेव्हापासून त्यांच्या मनात स्वामींविषयीचा जो भाव होता विश्वास होता जी साथ त्यांनी स्वामीजींना देण्याचं मनोमन ठरवलं होतं ते व्रत त्यांनी जीवनभर पाळलं आणि ही खरी पतिव्रता होय। स्वामीजी हे गुणांचे प्रेमाचे अथांग सागर होते। या प्रेमसागराला सरलाताईंसारखा विशाल भव्य मनाचा किनारा लाभला होता। या किनाऱ्यामुळे स्वामीजींच्या ज्ञानसागरात अनेक साधक साधिकांना निश्चिंतपणे डुंबता आलं। सरलाताईंनी स्वामीजींचं जीवन तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं। त्यांच्या लौकिक पारमार्थिक जीवनात त्यांना क्षणोक्षणी साथ केली। स्वामीजींना असलेला भगिनी वर्गाचा कळवळा सरलाताईंनी मनोमन जाणला होता। त्या स्वामीजींबरोबर खंबीरपणे भगिनींचे अश्रू पुसण्यासाठी उभ्या राहिल्या। माझ्यासारख्या असंख्य भगिनी त्यांच्या या ऋणातून कशा उतराई हो खरं तर त्यांच्या या ऋणातच राहणं योग्य ठरेल। सरलाताईंमुळेच आम्ही सर्वजणी स्वामीजींपर्यंत पोहोचू शकलो आमचे अव्यक्त भाव व्यक्त करू शकलो। स्वामीजी प्रवचनांमधून सत्संगांमधून नेहमी सांगत एक वेळ संत होणं सोपं आहे पण संतांची पत्नी होणं हे खरोखर अवघड आहे। मातोश्री सरलाताई सर्व साधक विश्वाची माऊली होऊन राहिल्या। त्यांच्या अंगी असणारे दैवी गुण स्वामीजींच्या सान्निध्यात वर्धिष्णू झाले। म्हणूनच प्रथम भेटीत स्वामी स्वरूपानंदांनी या जोडप्याचं वर्णन वसिष्ठ अरुंधतीचा संसार असं केलं। सरलाताईंनी त्यांच्या सरळ स्वभावाप्रमाणे त्यांच्याजवळ राहत असणाऱ्या योगिनीताईंचं कौतुक जेव्हा स्वामी स्वरूपानंदांजवळ केलं तेव्हा सरलाताईंच्या या सरळ आणि सहज स्वभावाला स्वामींनी निर्वैर वृत्ती म्हणून गौरवलं. मातोश्री सरलाताईंची स्वामीजींबरोबरची वाटचाल इतकी सोपी होती का? सरदार घराण्यातून आलेल्या सरलाताईंना पुण्यासारख्या शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दोन खोल्यांमध्ये संसार करणं इतकं सोपं होतं का? पण फक्त स्वामीजींवरच्या प्रेमामुळेच त्यांनी हे आव्हान स्वीकारलं होतं. अत्यंत काटकसरीने दक्षतेने सरलाताई संसार करत असत. ताकतीक नीटनेटकेपणाचा आदर्श त्या मुलांपुढे स्वतः आचरून मग ठेवत. कोणाकडून कोणतीच अपेक्षा त्या ठेवत नसत. घरातलं असो अथवा बाहेरचं प्रत्येक काम त्या अत्यंत हसतमुखाने आणि तत्परतेने करत असत. प्रपंचातील आकस्मिक संकटांमुळे स्वामीजी अंतर्मुख झाले तेव्हा त्यांच्या साधनेतील संवेग अधिकच तीव्र झाला. त्याला देखील सरलाताईंनी सात्विक शांतीने अधिकाधिक सहकार्य दिलं. स्वामीजींनी ज्ञानेश्वरी वाघयज्ञाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सरलाताई प्रथम श्रोता होत्या. लहानपणी कुसवावर चढून स्वामीजींबरोबर त्यांनी जेवढ्या उत्कटतेने प्राजक्ताच्या कळ्या गोळा केल्या तेवढ्याच उत्कटतेने या वाघयज्ञातील आनंद अमृताच्या कळ्या त्यांनी वेचल्या. 1973 साली श्रावण शुद्ध प्रतिपदा या अत्यंत परमपावन दिवशी नाथ संप्रदायाचे अधिकार स्वामी स्वरूपानंदांनी स्वामीजींकडे सुपूर्त केले. पारमार्थिक क्षेत्रातील परमोच्च सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी जेवढी स्वामीजींवर आली तेवढीच एक गुरुपत्नीची अवघड आणि जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी सरलाताई सिद्ध झाल्या. लौकिक जीवनात स्वामीजींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी जसा व्यवहार बघितला तसा पारमार्थिक जीवनातही त्या खऱ्या अर्थाने स्वामीजींच्या अर्धांगी बनून राहिल्या. स्वतःच्या साधनेसाठी त्यांना दिवसभरात वेळ काढता येईना तेव्हा त्या पहाटे 3 वाजताच उठून ध्यानाला बसत. त्यानंतर रोजचा व्यायाम आणि नंतर स्वामीजींच्याकडे येणाऱ्या साधकांच्या दिनक्रमासाठी त्या सज्ज राहत. या त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमात त्या त्यांच्या घरी असणाऱ्या वृद्ध मातोश्रींची सेवा अतिशय आनंदाने करत असत. स्वामीजींच्या नवविधा भक्तीपूर्ण चरित्राला सरलाताईंच्या समर्पित जीवनाचं कोंदण लाभलं होतं. स्वामी सरलाताईंचं अवघ जीवन हे शब्दबद्ध करणं केवळ अशक्य आहे. हजारो जीवनं त्यांनी घडवली. त्यांच्याकडे येणाऱ्या मुलामुलींचे तर ते माता पित्यांपेक्षाही सर्वस्व होऊन राहिले होते. त्यांचा ऐहिक पारित्रिक पत्कर त्यांनी घेतला. स्वामीजींनी आनंद भुवनाचं जे स्वप्न पाहिलं ते आज प्रत्यक्षात भव्य प्रमाणात साकार झालेलं आपण सर्वजण पाहत आहोत, अनुभवत आहोत. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक तरुणांचा सहभाग या कार्यात आहे हेच या कार्याचं विशेष आहे. अक्षरशः झोकून देऊन स्वामींचा शब्द प्रमाण मानून या तरुणांनी मंडळाच्या उभारणीसाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यांचे हे कष्ट धडपड पाहून स्वामीजी अत्यंत सुखावून जात. माझी ही मुलं मंडळाची खरी संपत्ती आहे असं ते म्हणत. अशा या मुलांची परमार्थ मार्गावरची वाटचाल समविचारी वैवाहिक जोडीदार असेल तर अधिक सुलभ होईल या विचाराने स्वामीजींनी त्यांचे विवाह देखील जमवले. स्वामी सरलाताईंनी जे विवाह जमवले त्या जोडप्यांसमोर अर्थातच आदर्श असा स्वामी सरलाताईंचा आदर्श संसार होता. मातोश्री सरलाताई वेळोवेळी नवीन लग्न झालेल्या या साधिकांना प्रपंचातील अनेक लहानसहान गोष्टींचं मार्गदर्शन करत असा सरलाताईंचा जवळून सहवास लाभलेल्या काही जणी आपली भावसुमनं सरलाताईंच्या चरणी समर्पित करतील. यातील प्रथम पुष्प सद्भक्त सौभाग्यवती शुभदाताई तावरे अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ व अखंड सौभाग्यवती सरलाताई मातोश्री यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली. ह्या पवित्र सोहळ्यांमध्ये मला सर्वांगाने अवगाहन करण्याचे भाग्य लाभले. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल अशा परम पूजनीय अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना सल्लाताई मातोश्री यांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्याचा सांगता समारंभ आज आपण साजरा करत आहोत. माझ्या दृष्टीने परम पूजनीय स्वामीजी व परम पूजनीय सरलाताई मातोश्री माझ्या जीवनात आले. त्यांनी मला आपले म्हटले. त्यांच्या कृपा छत्राखाली जीवनाचा काही काळ विसावता आले यासारखे दुसरे भाग्य नाही. भूतकाळात गेले की अंतकरणात त्यांच्या आठवणी दाटून येतात. मला परम पूजनीय स्वामीजी व परम पूजनीय सरलाताई मातोश्री यांचे प्रथम दर्शन वालचंदनगर येथे 1982 साली झाले. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण अशा सल्लाताई मातोश्रींच्या त्या प्रथम दर्शनानेच मी त्यांच्याकडे आकर्षिले गेले. त्यांच्या कृपाशीर्वादानेच स्वामी परिवारात येण्याचे भाग्य मला लाभले. त्याला कारण घडले ते म्हणजे केंद्रातील सद्भक्त श्री सुनील तावरे यांच्याशी माझा विवाह झाला. हा विवाह जुळून येण्यास सल्लाताई मातोश्री यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच मी केंद्राचा एक घटक होऊ शकले. लग्नाच्या दिवशी परम पूजनीय स्वामीजी व परम पूजनीय सल्लाताई मातोश्री यांची आम्ही उभयतांनी पाद्यपूजा केली. त्यावेळी पूजा कशी करायची असते वगैरे मला काहीच माहीत नव्हते. परंतु तेव्हा पूजा झाल्यावर मला खूप समाधान वाटले. पूजेनंतर फोटो काढताना मी परम पूजनीय सल्लाताई मातोश्रींच्या चरणांजवळ बसले होते. त्यांनी मला त्यांच्या अगदी जवळ ओढून घेतले. मीही संकोचन त्यांच्याजवळ बसले. परंतु त्यांच्या वात्सल्यामुळे मी जणू माझ्या आईच्या जवळ बसले आहे असे मला वाटले आणि माझ्या मनावरील दडपण कमी झाले. त्यानंतर सत्संगाचा छोटासा कार्यक्रम झाला. त्यावेळी पूजनीय सल्लाताई मातोश्री माझ्याकडे खूप कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या. त्यांची ती प्रेमदृष्टी अजूनही आठवते. परम पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी त्यांच्या एका काव्यात म्हटल्याप्रमाणे तव महिमा पुरता नव्हता मजला ठावा परी प्रथम दर्शने कर्षण घडले जीवा असे काहीसे घडले. आता असे वाटते की माझी काही योग्यता नसताना आदिशक्ती स्वरूप अशा सल्लाताई मातोश्रींनी मला स्वतःच्या पदरात घेतले. लग्न झाल्यानंतर यांच्याबरोबर मी केंद्रात येत असे. केंद्रात आल्यावर पूजनीय सल्लाताई मातोश्रींची प्रेमळ नजर माझ्यावर पडली की मला खूप बरे वाटायचे. त्या मला खूप आपुलकीने विचारायच्या, तुझं कसं चाललंय, सुनीलला घरात जास्त काम सांगू नकोस, त्याला ध्यानासाठी वेळ देत जा, मी त्यांना हो म्हणायचे. लग्नानंतर माझे बीएचे शिक्षण चालू होते. बीएच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या वेळी मी प्रेग्नंट होते. परीक्षा आणि डिलिव्हरी एकत्र येते की काय असे टेन्शन मला आले होते. एकदा माया पासमधून केंद्र झाल्यावर बाहेर पडताना पूजनीय सल्लाताई मातोश्रींनी मला हात मारली व माझी विचारपूस केली. तेव्हा माझ्या मनात चाललेली घाणमेल मी त्यांच्याजवळ व्यक्त केली. तेव्हा त्या पटकन म्हणाल्या की अगं सगळं अगदी सुरळीत होईल, तू काळजी करू नकोस, स्वामीजी तुझ्या पाठीशी आहेत. त्यांचे दिलासा देणारे शब्द ऐकून माझे दडपण नाहीसे झाले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की माझा प्रश्न त्यांनी किती सहजतेने सोडून टाकला होता. सर्वांची काळजी स्वामीजी वाहतात हा त्यांचा दृढ विश्वास होता आणि मी देखील तसाच विश्वास ठेवावा असे त्यांना सांगायचे होते. योगायोगाने त्यावर्षी बीएच्या परीक्षा एप्रिल अखेर संपल्या. त्यानंतर मे महिन्यात माझी डिलिव्हरी झाली आणि बाळाला घेऊन मी खेडशेवापूरला माहेरी गेले. बीएच्या परीक्षेचा रिझल्ट लागून त्यात मला फर्स्ट क्लास देखील मिळाला. चिरंजीव श्रद्धेला घेऊन मी पुण्यात आल्यावर परम पूजनीय स्वामीजी व परम पूजनीय सल्लाताई मातोश्री यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्या दोघांनी केलेले गोड कौतुक मी कधीच विसरणार नाही. केंद्रात स्वामीजी कधी कधी स्वामी मकरंदनाथ व इतर तरुण साधकांविषयी म्हणायचे की माझी मुले खूप चांगली आहेत. तेव्हा सल्लाताई मातोश्री लगेच म्हणायच्या की माझ्या सुना सुद्धा चांगल्या आहेत. आम्हा मुलींना तेव्हा खूप छान वाटायचे. माझे पुढे एम ए बी एडचे शिक्षण चालू होते. त्यांचे देखील पीएचडीचे काम चालू होते. माझे बी एडचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला शाळेत नोकरी मिळाली. ते कळल्यावर दोघांनाही खूप आनंद झाला. त्या सुमारास त्यांचे पीएचडीचे काम पूर्ण होऊन त्यांच्या प्रबंधाला त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्ण पदक मिळाले. तेव्हा आम्ही ते दाखवायला मायापाटसमिलमध्ये गेलो होतो. स्वामीजींनी सरलाताई मातोश्रींना हात मारून बाहेर बोलावले व म्हणाले की बघा सरलाताई, सुनीलला आपल्या बापसाहेबांसारखेच गोल्ड मेडल मिळाले आहे. तेव्हा उभयताना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पूजनीय सल्लाते मातोश्री माझ्याकडे बघून कौतुकाने म्हणाल्या, आता घाल ते मेडल तुझ्या गळ्यात आणि मी राहू सगळीकडे. 1991 साली आम्ही पाषाणला नवीन घरात राहण्यास गेलो. नोकरीसाठी पाषाणहून अप्पावळण चौकात यावे लागे. तेव्हा सल्लाते मातोश्री मला म्हणायच्या की तुला खूप दगदग होत असेल, नाही का, खूप दमून जात असेल. हे बोलताना त्यांच्या प्रेमाने पाठीवर फिरणार आहात आणि त्यांना वाटणारा कळवळा यांनी मी खूप भारावून जायचे. होणारी दमणूक कुठल्या कुठे पळून जाईल. या काळात मला कौटुंबिक ताणतणावाच्या वातावरणातूनही जावं लागत होते. त्यातच समृद्धीच्या वेळेस मी प्रेग्नंट राहिले होते. सर्व ताणतणावाबरोबरच शारीरिक ताणातून जावे लागत होते. पण तो सर्व त्रास पेलण्याचे बळ मला परमपूजनीय स्वामीजी व परमपूजनीय सल्लाते मातोश्री यांच्याकडून मिळत होते. माझी डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. तेव्हा एक दिवस सकाळी सद्भक्त पंकजदा व सुवर्णाताई पाषाणला घरी आले. त्यांच्याबरोबर स्वामीजींनी व सल्लाते मातोश्रींनी एक शाल व दुपटे पाठवले होते. दवाखान्यात जाताना ते बरोबर घेऊन जा असा निरोप देखील माझ्यासाठी दिला होता. तेव्हा मला ते त्यांनी का पाठवले व तसा निरोप का दिला ते कळले नाही. परंतु डिलिव्हरीच्या वेळेस मला खूप त्रास झाला. केवळ स्वामीजींच्या व सल्लाते मातोश्रींच्या कृपाप्रसादामुळेच मी त्यातून सुखरूप बाहेर पडले. अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाची प्रचिती तेव्हा मला आली. पूजनीय स्वामीजींनी 1996 साली देह ठेवला. त्यांच्या पश्चात सल्लाते मातोश्री धुरोदात्तपणे स्वामीजींनी उभारलेल्या साधक विश्वाची मायेमाऊली होऊन राहिल्या. केंद्रात त्यांना नमस्कार करावयास मी जेव्हा जायचे तेव्हा त्याआधी स्वामीजींच्या फोटोला नमस्कार करावयास सांगायच्या. नंतर त्यांना नमस्कार केला की त्या मोठ्या प्रेमाने चौकशी करायच्या. त्यावेळेसचा एक प्रसंग आठवतो. मंडळाने सदाशिव पेठेत सेवन अपार्टमेंट इथे साधक निवासासाठी असलेला फ्लॅट विकण्याचे ठरवले होते. तेव्हा आमची पाषाणा नेण्या जाण्याची खूपच ओढाताण होत होती. तो फ्लॅट आम्हाला घेता येईल का असे विचारले असता मंडळाने आनंदाने तसे करण्याचे ठरविले. परंतु कायदेशीर बाबींची पूर्तता होण्यास विलंब लागत होता. तेथे राहावयास जायचं म्हणून चिरंजीव श्रद्धाची शाळा बदलली होती. माझी व तिची शाळा, समृद्धीची बालवाडी, यांची नोकरी, केंद्रातील कार्यक्रम हे सर्व सांभाळताना कसरत होत होती. एकदा केंद्र झाल्यावर सल्लाते मातोश्रींना नमस्कार केल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी विचारपूस केली. मंडळाच्या विश्वस्तांना विचारून यातून काय मार्ग काढता येईल याविषयी विचार विनिमय झाला. फ्लॅटच्या विक्रीच्या व्यवहाराची कायदेशीर पूर्तता होईपर्यंत आम्ही तेथे भाड्याने राहावे असे ठरले. तेव्हा त्यांना झालेला आनंद व समाधान त्यांच्या सात्विक चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, हेच खरे. परमपूजनीय स्वामीजी व परमपूजनीय सल्लाते मातोश्री यांनी आपल्याला परमपूजनीय स्वामी मकंदनाथ व परमपूजनीय सौ मधुराताई यांच्या पदरात अलगद घातले आहे. त्यांच्या रूपाने ते सगुण रूपात आपल्या जीवनात आहेत. परमपूजनीय सल्लाते मातोश्री यांचे स्वामीजींना समर्पित असलेले जीवन हा आपल्यापुढे एक आदर्श आहे. त्यांच्या गुणांचा मी जेव्हा विचार करते, चिंतन करते तेव्हा मला एखाद्या अथांग महासागरासारखे वाटतात. मात्र त्यापासून जीवन कसे जगावे, त्यात सेवाभाव कसा ठेवावा, आपली पारमार्थिक साधना कशी जपावी ह्याची प्रेरणा निश्चित मिळते. त्यांच्या चरित्रात जेवढी अधिकाधिक डूब देऊन राहू तेवढे नवे नवीन अर्थ उलगडत जातात. आज या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या परमपावन चरणी मी प्रार्थना करते की माझ्याकडून अधिकाधिक साधना घडो आणि केंद्राच्या कार्याची यथाशक्ती सेवा घडो. हरिओम तत्सत.
शुभदादाईच्या मनोगतातून आपल्याला सरलाताई स्वामी परिवारात झालेल्या साधिकांची कशी मायेच्या ममतेने काळजी घेत याचं दर्शन घडलं. मलाही आठवतं, कैवल्याच्या वेळेला माझा 8वा महिना संपत आला होता. स्वामींचं दर्शन घेण्याची अनिवार्य ओढ लागली होती. स्वामीजींची भेटीची वेळ घेऊन मी दर्शनासाठी माया अपार्टमेंटमध्ये गेले. जिने चढून गेल्यानंतर मला थोडासा दम लागला होता. स्वामीजी आणि सरलाताई बाहेर हॉलमध्येच बसले होते. मी दोघांनाही नमस्कार केला. माझी एकूण परिस्थिती ओळखून सरलाताई स्वामींना म्हणाल्या, अहो आता नका ना भिरवू तिला, तिचे दिवस भरत आलेत. त्यावर स्वामीजी पटकन म्हणाले, अगं मी कुठे बोलवतो या मुलींना, या मुलीच मला फोन करून विचारतात आम्ही कधी येऊ दर्शनाला, मग मी सांगतो कधी यायचं ते. ते ऐकल्यावर मात्र सरलाताई मायेच्या ममतेने पटकन माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, खरंच आता पुढचे 2-3 महिने तरी तुला बाहेर पडता यायचं नाही. विशाल हृदयाच्या सरलाताईंनी असे छोटे छोटे भाव प्रत्येकीचेच जपले. असं आईचं प्रेम सहवास जिला मिळाला ती म्हणजे सद्भक्त सौभाग्यवती रेवतीताई लिमये आपले भाव व्यक्त करेल.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी अकरंगनाथाय नमः. परम पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय सरना यांच्या सहवासात काही क्षण व्यतीत करण्याचे भाग्य मला लाभले. कुठलीही पात्रता नसताना साधनेचा तीव्र संवेग नसताना सुद्धा त्या दोघांनी माझ्यासारखीला आपले मानले, हे माझे परमभाग्यच. स्वामीजींच्या आणि आईंच्या मायेच्या सावलीत मी सहजच विसावले. तथापि त्यांच्या कृपेची खरी परिसीमा काय असेल तर मला आईंचा लाभलेला पवित्र सहवास. एक दैवगुरु संपन्न पतिव्रता आणि सद्गुरु पत्नी म्हणून मला त्यांचं उघडलेलं व्यक्तिमत्व, त्या परिपूर्ण व्यक्तिमत्वात मला दिसलेला स्त्री जीवनातील मातृत्वाचा एक उत्तुंग आविष्कार, त्या सहवासातून मला स्पर्श करून गेलेले त्यांचे अहेतुक प्रेम याने माझे संपूर्ण जीवन व्यापून टाकले. गेल्या वर्षभरात स्वामीजींच्या आणि आईंच्या सहवासातील असंख्य स्मृतीपुष्प आपण सर्वांनी वेचली आहेत. आजन्म निरपेक्षतेने सेवा करणाऱ्या या माऊलीच्या आठवणी आज शब्दरूपाने व्यक्त करण्याचे सौभाग्य मला लाभत आहे. 1991 साल, जोशी हॉस्पिटलचे आवार. समोरच्या मोकळ्या पटांगणात साधकांचा एक छोटासा भोका चिंतातुरीने उभा होता. 2 दिवसांपूर्वी स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक होऊन गेला होता आणि स्वामीजी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मी आणि सुषमा गवाळकर स्वामीजींच्या दर्शनासाठी गेलो तेव्हा स्वामीजी आम्हाला म्हणाले, तुम्ही दोघी आलाच आहात तर सगळ्या त्यांना घेऊन जवळपास फिरायला जा कुठेतरी. हे ऐकून आम्हा दोघींना आनंद झाला. स्वामीजी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून आई स्वामीजींपाशी अखंडित थांबल्या होत्या. या सेवेतून थोडा बदल मिळावा म्हणून स्वामीजींनी चक्कर मारून येण्यास सांगितले. स्वामीजींनी सांगताच सगळ्या आई तयार झाल्या. आम्ही तिथे हॉस्पिटलच्या आवाराबाहेर पडलो. आईच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला सुषमा असे हातात हात घालून चालू लागलो. तिथे जवळच असलेल्या कमलानेरू पार्कमध्ये गेलो. आम्ही तिथे कॉलेजमधून नेत्यांनी हातात हात घालून जावे तसा चालत होतो. हे घाडसाचे विधान खरे, पण खरोखर आई अशा सलमीने आमच्या बरोबर चालत बोलत होत्या. त्या सायंकाळी सूर्याच्या मावळत्या सोनेरी किरणाने तेथील परिसर भरून गेला होता. त्या किरणामुळे जमिनीवर झाडांच्या लांबच लांब पसरलेल्या सावल्या एकमेकात गुंतलेल्या दिसत होत्या. बागेच्या चारही कोपऱ्यांवर उंच अशी झिपरी झाडं होती, शिवाय अजून काही वृक्ष होते. त्यांना बेलाच्या फळाप्रमाणे फळे लगडलेली होती. रुद्राक्षांच्या माळांप्रमाणे लगणारे झुपकेही होते. त्या झाडापाशी आई थबकल्या. त्या झाडाचं वरपासून खालपर्यंत निरीक्षण करण्यात त्या दंग झाल्या. त्या झाडाची जात कोणती असावी, त्याची पानफळे कशी आहेत, यावर त्या उत्सुकतेने बोलत होत्या. आपल्या पतीच्या आजारपणात थकलेल्या अवस्थेत असे झाडांविषयी रसिकतेने बोलणे आम्हा दोघांना अलौकिकच वाटले. मग आम्ही हिरवळीत बसलो. आम्ही हलक्या फुलक्या गप्पा मारत होतो. वृक्षांबद्दलचे त्यांचे कुतूहल, रसिकता, त्यांच्या वागण्यातली सहजता आम्हाला उल्लसित करून गेली. त्यांच्या मनावर काही ताणतणाव आहे याचा जन्म आम्हाला विसरच पडला. सुमारे अर्ध्या तासानंतर आई चांगल्या म्हणाल्या, चला जाऊया परत. मगाच्या प्रमाणे हातात हात घालून आम्ही परतलो. नंतर काही दिवसांनी एकदा स्वामीजी मला म्हणाले, सगळ्या काही खूप देहाच्या आहेत. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्या फार चिंताक्रांत होत्या. आम्ही तिघी बागेत गेलो होतो तो प्रसंग एकदम मला आठवला. त्यांची सहजता, धैर्य मला आठवले आणि सगळ्यांसमोर मी म्हणून नतमस्तक झाले. या आजारपणानंतर घरी आल्यावर स्वामीजींना फिजिओथेरपी सुरू झाली. ही ट्रीटमेंट डॉक्टर ललिताताई नाडकर्णी देत होत्या. त्या अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्याने हा उपचार करत होत्या. तसेच स्वामीजींविषयीचे त्यांचे भाव फार कोमल होते. स्वामीजी मोठ्या उमेदीने या आजारपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. जबरदस्त सकारात्मकता आणि युवकांनाही लाजेल असा जोश त्यांनी अंगीकारला होता. फिलिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी पुन्हा एकदा उत्तुंग गगनाकडे झेप घेतली. स्वामीजींच्या पायाला तेलमालिश आणि व्यायाम नियमितपणे चालले. ललिता त्यांच्या सल्ल्याने मालिश करता जॉन्सन बेबी ऑइल वापरले जाई. अशाच एका दुपारी 12-12:30 दरम्यान मी स्वामीजींचा व्यायाम सुरू असताना माझ्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले. घरातील हातांच्या आणि पायांच्या स्नायूंच्या व्यायामानंतर स्वामीजी जिन्यात आले. डॉक्टर ललिताताईंनी बरोबर होत्या. आता नृत्याप्रमाणे जुने चढण्या उतरण्याचा व्यायाम सुरू होणार होता. घरच्या समोरच्या पॅसेजमध्ये सरलाई, निरंजनाताई, जयतायोग, विलासदादा आणि मी असे काही जण उभे होतो. स्वामीजी अंगाने पायानेच हा व्यायाम करत असत. स्वामीजी काठी टेकत टेकत एक एक पाय टाकत पायऱ्या उतरत होते. ते एकीकडे गुणगुणत होते, असा कसा देवाचा देवाबाई ठकडा. पुढे ते म्हणाले, हा व्यायाम म्हणजे माझी मोठी कसरतच आहे, पण तुमच्याशी बोलता बोलता सहज होऊन जातो. इतक्यात माझं लक्ष जुन्याच्या पायऱ्यांवर गेलं. कुठे कुठे एक दोन पायऱ्यांवर मातीचे आणि वाळूचे कण दिसत होते. स्वामीजी खाली उतरत म्हणाले, पण मला मध्येच झाडाला जाता येईना. व्यायाम चालू असताना कोणी स्वामीजींच्या मध्ये जात नसे. आईना तरुणीने विचारले, झाडू का पटकन? त्या म्हणाल्या, राहू दे आता. व्यायाम झाल्यावर आम्ही सर्वजण आत गेलो. मी आईना हळूच म्हटले, स्वामीजींना ती वायू टोचली असेल का? त्या मोठ्या विश्वासाने म्हणाल्या, नसेल टोचलं त्यांना. मनात आलं, आई रोजच आपल्या प्रेमाच्या पायघड्या स्वामीजींच्या मार्गावर अंतरत असतात. तिथे स्वामीजींना हे मातीचे खरे कसे काय बरे टोचतील? असाच एक दुपारच्या व्यायामाच्या वेळेचा प्रसंग. त्यावेळी निरंजनाताई, लताताई गोखले मी अशा काही जणी तेथे होतो. स्वामीजी त्यांच्या खुर्चीवर बसलेले होते. डॉक्टर ललिताताईंनी त्यांच्या पायाने तेलाने मालिश केले. मग मऊ टॉवेलने ते तेल पुसले. त्यानंतर स्वामीजींचे व्यायाम त्यांनी घेतले. मग आम्हा सर्वांना उद्देशून स्वामीजी म्हणाले, चला मंडळी, तुम्ही तिकडे ध्यानाला बसा, मी जरा पडतो आता. मग ते कॉटवर जाऊन बसले. ललिताताईंनी त्यांचे दोन्ही पाय अलगत कॉटवर उचलून ठेवले. हे काम तर इतर कोणाला करू देत नसत, कारण पाय अजूनच दुखवण्याची शक्यता होती. मग स्वामीजी कॉटवर झोपले. आई त्यांच्या अंगावर पांघरून घालू लागल्या. हसत हसत स्वामीजी म्हणाले, मी हा असा कुंभकर्णासारखा नुसता झोपतो, काही काम करत नाही. आईने स्वामीजींचे बोलणे रुचले नाही. त्या म्हणाल्या, कुंभकर्णासारखे कशाला? शेषशाही भगवान विष्णूसारखे तुम्ही झोपले आहात असे म्हणा. यावर स्वामीजी फक्त हसले. आम्हा सर्वांना आईचं म्हणणं पटलं होतं. नंतर आम्ही सर्वजण जाण्यास निघालो. मी सहज आईकडे पाहिले. पहाटेपासून त्यांचे काम सुरू होईल ते दिवसभर चालले, पण आई मात्र प्रसन्न दिसत होत्या. दार लावण्यासाठी त्या बाहेर आल्या. मी त्यांना विचारले, आई तुम्ही एवढी सेवा सतत करू शकता? त्या सहज म्हणाल्या, त्यांची इच्छा की आपली इच्छा असं मानलं की झालं. मी म्हणाले, अथक कामाचा ताण नाही का वाटत? माझ्याकडे पाहत त्या म्हणाल्या, एकदा निश्चय झाल्यावर मग काही नाही. अजूनही हे वाक्य आठवत राहतं. आईने दृढनिश्चयाची एक पक्की गाठ बांधल्यावर आयुष्यभराच्या सेवाव्रतांनी त्या आपणून बांधल्या गेल्या हे अतिशय महत्वपूर्ण वाटते. त्यांच्या समर्पणाची व्याप्ती आणि अंतरंगता यांचं थांब लागणं कठीण जाते. स्वामींसारख्या महान संतांचे अनुसरण करत असताना केवळ आपल्या निश्चय आणि समर्पणाच्या बळावर आईचे जीवन किती व्यापक झाले याची कल्पनाही करणे कठीण आहे. त्यानंतर स्वामीजींकडूनही आईच्या सेवाभावाबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण उद्गार ऐकायला मिळाले. पॅरालिसिसच्या आजारपणानंतर स्वामीजींची अखंड सेवा, त्यात साधकांचा राबता, केंद्राच्या वेळा सांभाळणे, हे सर्व आई अगदी सहजपणे केलं. मी स्वामींना विचारले, आई एवढे काम कसे काय करू शकतात? तेही इतक्या प्रसन्नतेने. त्यावर स्वामीजी म्हणाले, त्या खऱ्या पतिव्रता आहेत. वर्षानुवर्ष स्वामीजींच्या मागे चालत आहेत. त्याचे सामर्थ्य त्यांच्या मागे आहे. त्या सेवाभावामुळेच त्या तुम्हा सर्वांची मंगली बनून राहिली आहेत. तुम्हा सर्वांची आई आहेत त्या. खरोखरच आई आहेत त्या हे स्वामीजींनी आईविषयी उभारलेले शब्द माझ्या हृदयात खोल जाऊन बसले. होय, त्या आईच आहेत याविषयी माझी मनोमन खात्री झाली. मायापरमध्ये साधनासाठी जाण्याची आणि त्या उभयंतांच्या प्रेमात नावून निघण्याचा हा सुवर्णकाल पुढे 3-4 वर्ष चालू राहिला. मला वाटे स्वामीजींची आणि आईची थोडीशी सेवा करावी, त्यांना हातभार लावावा. पण नेमके करणार तरी काय? मी निरंजनाताईच्या मागे लागले. निरंजनाताईने ही गोष्ट आईच्या कानावर घातली. मी विचारले, स्वामीजींच्या पायाचे जॉन्सन बेबी ऑइल आणून देऊ का? तर तेव्हा माझं मन राखण्याकरता आईने कृपाळीपणे परवानगी दिली. एरवी त्या दोघांना कुणाकडून काही घेणं नको वाटे. निरंजनाताईजवळ मी गुपचूप तेलाची बाटली देऊ लागले. आई बाटली संपत आली की आधीच 8 दिवस निरंजनाताईला सांगत, मग ती मला सांगे. असं बराच काळ चाललं होतं. आणि असा एक दिवस उजाडला की जे प्रत्येकाला विसराव असं वाटतं, पण विसरता मात्र कधीच येत नाही. सर्वांच्या भावविश्वाला एक हादरा बसला. या प्रसंगातून आई झंझावातातही न विझणाऱ्या दीपशिखेसारख्या बाहेर आल्या. स्वामीजींनी ध्येय ठेवल्यावरची गोष्ट. 15-20 दिवस होऊन गेले. मी दुपारी स्वामीजींच्या घरी गेले. काही साधक दर्शन घेऊन जात होते. आई समोरच कॉटर बसल्या होत्या. मी दर्शन घेण्यास देवघरात गेले. स्वामीजींची ती रिकामी कॉट आणि ती त्यांची निराधार झालेली काठी पाहून मला गलबलून आलं. सगळ्या यांच्या कुशीत शिरून खूप रडावं असं वाटलं. दर्शन घेऊन बाहेरून खोलीत गेले. आईना नमस्कार करून तशीच बसून राहिले. त्यांचा चेहरा कोमेजलेल्या फुलासारखा दिसत होता. काही क्षण आईने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात मात्र निरांजनाची स्निग्धता तशीच होती. मला पाहून त्यांना काहीतरी आठवलं असावं. त्या पटकन उठल्या. स्वतःघरातून काही घेऊन आल्या. मला एक वस्तू देऊ केली. आज प्रसादाचा पेढा देण्याची वेळ नव्हती. काय होती ती वस्तू? जॉन्सन बेबी ऑइलची बाटली. क्षणार्धात तिची माझी ओळख पटली. स्वामीजींच्या तेलाची अर्धा रिकामी बाटली. आता ते तेलाचं काम संपलं होतं. आईच्या डोळ्यात पाणी तळलं. मलाही एकदम रडू कोसळलं. स्वामीजी आणि सरला यांच्या परस्परातील अतूट स्नेहबंधाची ही बातमी हे माझ्यासाठी एक प्रतीक होतं. एवढ्या दुःखाच्या घडमुनीत असून सुद्धा त्यांनी लक्षात ठेवून ती बातमी मला परत दिली होती. खरोखरच धन्य ते मानले. सरला ही सद्गुणांनी संपन्न अशा होत्या. स्वामीजींच्या कार्यात त्यांची शक्ती बनून राहिल्या होत्या. पण माझ्यासाठी मात्र त्या एक मातृत्वाचे विशाल प्रतीक होऊन राहिले आहेत. म्हणूनच स्वामीजींचे शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा रुजू घालत राहतात. आई आहेत त्या, आई आहेत त्या. श्री कृष्ण अर्पण.
एकनाथ महाराजांच्या चरित्रात महाराजांनी अनेक वेळा त्यांचं घर लुटल्याची कथा आपण ऐकली आहे. त्यांच्या या दानापाठीमागे त्यांची पत्नी गिरीजाबाई यांची तेवढी समर्थ साथ त्यांना लाभली होती. स्वामी सरलाताई हे देखील आधुनिक काळातील एकनाथ महाराज गिरीजाबाई आहेत असं मला वाटतं. कोणी नवीन घर घेणार असेल, कोणाचं लग्न जमत असेल, नवीन जोडप्याला घरात नवीन संसार मांडायचा असेल, घटना कुठली असेल, केंद्रात येणाऱ्या साधक साधिकांच्या मागे स्वामी सरलाताई खंबीरपणे उभे राहत त्यांनी केंद्रात येणाऱ्या अनेक साधक साधिकांचे विवाह जमवले. पण हे विवाह जमवून ते थांबत नसत, त्यासाठी ते काहीही करायला तयार असत. अशी लग्न जुळवताना स्वामीजींना कधी कधी टीकेला सुद्धा तोंड द्यावं लागत असे, पण त्यांनी कधीच त्याची पर्वा केली नाही. दोन्ही बाजूंकडच्या मंडळींना बोलावून घेऊन आपलं म्हणणं ते स्पष्टपणे मांडत असत. हा विवाह ठरवण्यामागचा उद्देश ते सांगत असत. कधी कुठली बाजू जर कमी पडत असेल तर त्यासाठी स्वतः ती कमी बाजू उचलून घेत. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा त्यावेळी तो बाळगत नसत. साधारण 92-93 सुमारास मी आणि अजून 2-3 जणींची लग्न स्वामी सरलाताईंनी जमवली. खरं तर स्वामीजींचा बोध हा समलोष्टाश्म कांचन हा असा होता. तरी सुद्धा प्रपंची पाहिजे सुवर्ण या न्यायाने सरलाताईंच्या बांगड्या त्यांनी आम्हाला देऊ केल्या. मला आणि समीरला या भेटीने खरं तर खूप संकोच वाटला आणि कृतज्ञतेने आमचं हृदय भरून आलं. खरं तर स्त्रियांसाठी दागिना हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो, पण सरलाताईंनी अत्यंत उदारतेने दिलेल्या या दानापुढे आम्ही नतमस्तक झालो. हाच अनुभव थोड्याफार फरकाने इथे स्वामी सरलाताईंनी जमवलेल्या विवाहांच्या वेळी अनेक साधक साधिकांना आला आहे. स्वतःच्याच घरात साखरपुड्याची तयारी करण्यापासून ते त्या साधिकेचे डोहाळे पुरवण्याचं गोड काम देखील सरलाताईंनी केलं. अशी मातोश्री सरलाताईंची अनेक रूप जिच्या हृदय गाभाऱ्यात कायमची कोरली गेली आहेत, ती सौभाग्यवती अपर्णाते करवंदे सरलाताईंच्या या रूपांचं दर्शन तिच्या भावसुमनांमधून आपल्याला घडवेल.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 1982 साल एप्रिल महिना सत्यसाई निलयम इथे पूजनीय स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंना मी प्रथम पाहिलं. त्या दिवसापासूनच्या अखंड अशा सुखद स्मृती आज मनात दाटल्या आहेत. त्या कोमल स्मृती पुष्पांची एक सुंदर माला गुंफताना त्यांच्या पावन स्मरणांनी अतिशय तरल मंगल अशा भावभावनांचा कल्लोळ आज मनात उचंबळतो आहे. त्याला शब्दरूप देताना म्हणावं असं वाटतं, वरदहस्त आपुला राहे अखंड मस्तकावरी, स्वानंदाच्या मार्गावरुनी क्रमिते जीवनवारी. स्पर्श आपुल्या वात्सल्याचा स्मरते जन्मांतरी, कृतज्ञतेची स्पंदने दाटली मम हृदयांतरी. खरतर या मायमाऊलीच्या आठवणी शब्दात व्यक्त करणं हे अतिशय कठीण काम आहे, कारण आपली आई ही आपल्या श्वासात आपल्या रोमारोमात भरून असते. आणि म्हणूनच अगदी तान्ह्या बाळालाही कुणीही न सांगता उमजतं की ही आपली आई आहे. मातोश्री सरलाताईं बाबतीतही असंच होतं. केंद्रात यायला लागल्यानंतर सरलाताईंच्या अगदी छोट्या छोट्या कृतीतून जाणवलं की या स्वामी पत्नी. असं म्हणतात की सामान्य जीव जन्माला येतात, पण संतांना मात्र परमेश्वर जन्माला घालतो. स्वामीजी आणि सरलाताई यांच्या जीवनाकडे पाहिलं की याची सत्यता पटते. या उभयतांच्या अलौकिक चरित्रावरून सहजच लक्षात येतं की ही दैवी लक्ष्मीनारायणाची जोडी या भूतलावर अवतरण्यासाठी विधात्यांनी त्याचं सारं कौशल्य पणाला लावलं असावं आणि या अफाट अशा सृष्टीच्या रचनाकारांनी ब्रह्मदेवांनी केलेल्या पवित्र संकल्पामुळेच आपले प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांचा देवदुर्लभ असा लाभ आपल्याला झाला. सहजच मनात विचार उमटला की काय बरं केलं असावं त्या सृष्टीकर्त्यांनी आणि जाणवलं की त्यांनी या दोघांना आंतरिक एकरूपत्व बहाल केलं. स्वामीजींकडे ज्ञानभास्कराचं तेज होतं तर मातोश्री त्यांच्या रश्मीकर होऊन राहिल्या. स्वामीजी मूर्तिमंत कारुण्यदीप होते तर सरलाताई त्या दीपाची आभा. मोगऱ्याच्या फुलाची सात्विकता स्वामीजींकडे होती तर त्याची मुग्धता मातोश्री होत्या. स्वामीजी विशाल असा आम्रतरू होते तर मातोश्री घनदाट छाया. या शीतल छायेचा अनुभव मोठ्या भाग्याने मला लाभला. स्वामीजींचं प्रवचन एकाग्रतेने ऐकताना आणि प्रवचन संपल्यावर त्यांच्या पाठोपाठ हात जोडून चालताना पाहिलेल्या अनुसरिता मातोश्री सरलाताई मला आजही स्पष्ट आठवतात. मी नुकतीच केंद्रात यायला आणि ध्यानाला बसायला लागले होते. सद्भक्त शेखर परांजपे यांच्या घरी तेव्हा केंद्र असायचं. ध्यानाला बसल्यावर कधी काही क्रिया होत असत. त्यावेळी माझं डोकं पुढे जमिनीवर आपटू नये म्हणून मातोश्री त्यांच्या पाठीशी त्यांना टेकण्यासाठी ठेवलेल्या उषा अगदी हलकेच डोक्याखालीच ठेवत असत. तर कधी मान फार मागे जायला लागली तर त्यांचा मऊमऊ हात ते हळुवारपणे मागे धरत असत. त्यांच्या या अगदी छोट्याशा कृतीतून त्यांचं वात्सल्य मातृभाव जाणवत असे. मातेचं आपल्या अपत्याप्रती असलेलं प्रेम लेकराला सहजच उमटतं. केंद्र संपल्यानंतर इतर साधकांप्रमाणेच रांगेत सर्वात शेवटी उभं राहून सरलाताई स्वामीजींच्या पावलांवर नतमस्तक होत असत. यातून त्यांचा स्वामीजींप्रती असलेला गुरुभाव सहज लक्षात यायचा. स्वामीजींचं घर एखाद्या देवालयाप्रमाणे होतं तर मातोश्री त्या मंदिरातली पवित्र आनंदाने डोलणारी अशी तुळस. कधीतरी आईने दिलेला एखादा पदार्थ घेऊन मी स्वामीजींच्या घरी जात असे. सकाळच्या वेळी सरलाताईंची घरकामाची लगबग चाललेली असायची पण त्या गडबडीत देखील त्या अत्यंत प्रसन्नतेने आणि हसतमुखाने स्वागत करायच्या. स्वयंपाकघरात जाताना स्वामीजींच्या खोदीत डोकावून अपर्णा आली हो असं सांगून त्या मला स्वयंपाकघरात बोलवायच्या आणि मग कधी एखादा लाडू तर कधी रव्याची खीर आग्रहाने खायला घालूनच पाठवायच्या. स्वामीजींची नात मोनिका सुट्टीच्या दिवशी आमच्या घरी खेळायला यायची. आल्या आल्यास ती सांगायची मी बरोबर 11 वाजता घरी परत जाईन. आजीने सांगितलंय तसं. उशीर झाला तर आजी वाट बघत बसेल आणि आजोबांना ते आवडणार नाही. एकाच वेळी प्रेम आणि शिस्त यांचा अनोखा मिलाप झालेला यातून सहज जाणवायचा. कधीतरी तिच्याबरोबर मीही भागेश्वर निवासात जात असे तेव्हा सरलाताई स्वामीजींचं सगळं वेळापत्रक आजींचं सगळं आवरून अगदी वेळेत मोनिकाचा शाळेचा डबा तयार ठेवत असत. हे सगळं करताना देवीच्या मुखवट्यावर असतं ते प्रसन्न मंद स्मित त्यांच्या मुखावर झळकत असायचं. कधीही उद्वेग नाही, चिडणं नाही, सारं काही शांततेने आणि समाधानाने. 1985 साली स्वामीजींच्या घरात आमचा साखरपुडा झाला. त्या दिवशी घरचं कार्य असावं अशी सगळी तयारी मातोश्री सरलाताईंनी केली होती. नमस्कार केल्यावर मोठ्या प्रेमाने त्यांनी मला पेढाही भरवला, आमच्याबरोबर फोटोही काढला आणि मी घरी जायला निघाल्यानंतर आता इथून पुढे त्याला आहो म्हणायचं बरं का असंही अगदी हसत हसत बजावलं. साखरपुड्यानंतर 2-3 महिन्यातच नागपूर आनंद यात्रा होती. संध्याकाळच्या केंद्रात आनंद यात्रेला येणाऱ्या साधकांनी नावं द्यायची होती. केंद्रात स्वामीजींच्या अगदी समोर मी बसले होते. त्यांनी एकदम विचारलं तू येणार आहेस ना नागपूरला आणि मी काही बोलायच्या आत मातोश्री म्हणाल्या येणार का म्हणून तिला आता काय विचारायचं, आता पंकज येणार म्हटल्यावर ती येणारच की आणि आता हिचे आनंद यात्रेचे पैसे पण त्यांनीच भरायचे. यावर स्वामीजी अगदी मिश्किलपणे त्यांचा हात नकारार्थी हलवत म्हणाले ते पैसे भरणं वगैरे सगळं लग्नानंतर ना सरलाताई, आता नाही येतो पैसे भरणार. यावर सरलाताई अगदी हळू आवाजात पुटपुटत होत्या आता झालंय ना साखरपुडा मग त्यांनीच करायचा तो खर्च. आणि त्या दोघांचं हे संभाषण ऐकताना मला मात्र खूप मजा येत होती. अशीच एकदा दुपारच्या केंद्रात ध्यानाला गेले होते. परत घरी जाताना सल्लाताईंनी त्यांच्या घरात बोलावलं आणि काही ब्लाऊज पीस भरलेली पिशवी माझ्या हातात दिली. म्हणाले, हे आईला नेऊन दे, लग्नात देण्याघेण्यासाठी लागतील. किती साधी आणि छोटीशी गोष्ट, पण त्यातून त्यांची आपुलकी जिव्हाळा सहज जाणवायचा. 1986 साली आमचं नुकतंच लग्न झालं होतं. कोथरूडला एका साधकांकडे स्वामीजी आणि मातोश्री पाद्यपूजेसाठी आले होते. तो कार्यक्रम झाल्यावर ते दोघे आमच्याही घरी अगदी सहजतेने आले. दारात मी आणि माझ्या सासूबाई औक्षणासाठी उभ्या होतो. आपल्या पायातल्या चपला काढत असतानाच सरलाताई सासूबाईंना विचारत होत्या, मग काय म्हणते आमची लेख? त्यांचा हा प्रश्न ऐकून माझे डोळे अश्रूंनी डबडबले आणि त्या उभयतांच्या पावलांवर दूध पाणी घालायच्या आधीच त्या आनंदाश्रूंनी त्यांच्या सुकुमार पावलांना नाव घातलं. स्वामीजी आणि मातोश्रींच्या रूपात जगातलं सर्वात समृद्ध माहेर मला माझ्या भाग्याने लाभलं होतं. प्राचीच्या वेळी मला फार कडक डोहाळे लागले होते. जेवण अजिबात जात नव्हतं. त्यावेळी सरलाताई माझ्या तब्येतीविषयी आईकडे नेहमीच विचारपूस करायच्या. काही दिवसांनी आईकडे राहायला आल्यावर दुपारच्या ध्यान केंद्रात मी जात असे, तेव्हा रोज दुपारी 1:30 त्या माया अपार्टमेंटच्या दारात मातोश्री सरलाताई घराच्या दारात भाजीचा डबा हातात घेऊन उभ्या असायच्या आणि त्यांच्या त्या हातच्या सात्विक अन्नाला अमृताची चव होती. प्राचीच्या जन्मानंतर एक दिवस सरलाताईंनी साजूक तुपाचा डबा आणि सुका मेवा घरी पाठवला बाळंतिणीच्या लाडूसाठी. आपलं प्रेम छोट्या छोट्या कृतीतनं व्यक्त करण्यासाठी लागणारं मोठं मन आणि उदारता सरलाताईंकडे स्वभावतच होती. त्यांच्या या आपुलकीच्या कृतीतून तेव्हा देखील माझ्या डोळ्यांसमोर अगदी लहानपणी एका पुस्तकात पाहिलेलं एक छायाचित्र उभं राहत असे. तोरण बांधलेल्या घराच्या दरवाजाच्या चौकटीत आई दाराला ओठंकून उभी आहे आणि ती आपल्या लेकराची वाट पाहते आहे. ती नववारी साडी, केसांचा आंबाडा, त्यावर गजरा, ठसठशीत कुंकू, सात्विक चेहरा, पण डोळ्यात मात्र लेकराची काळजी आणि त्याची वाट पाहणं. मोठ्या महदभाग्याने मला ते छायाचित्र सजीव झालेलं पाहता आलं, ते मातोश्री सरलाताईंच्या रूपात. 1991 साल मे महिना माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होतं. स्वामीजी आजारी होते, त्यामुळे स्वामीजी आणि सरलाताई लग्नाला येऊ शकणार नव्हते. जेवणाचा डबा आम्ही घरी घेऊन येऊ असं मातोश्रींना सांगितलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशीच राजीव गांधींची हत्या झाली होती, त्यामुळे बाहेर वातावरण तापलेलं होतं. सगळीकडे कर्फ्यू होता, पण ठरल्याप्रमाणे मी आणि हे जेवणाचा डबा घेऊन गेलो. स्वामीजी विश्रांती घेत होते, डबा देऊन नमस्कार करून निघालो. सरलाताईंच्या चेहऱ्यावर मात्र काळजी स्पष्ट दिसत होती. म्हणाल्या, तुम्ही अशा परिस्थितीत डबा घेऊन कशाला आलात? वातावरण ठीक नाही, दंगल होण्याची शक्यता आहे. जाताना जपून जा आणि इथून बाहेर पडलात की थेट कार्यालयात जा. माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अंगावर दागिने आहेत, दोन्ही खांद्यांवर घट्ट पदर घेऊन जा. आम्ही घाईघाईने निघालो. स्वामीजी तब्येत बरी नसताना देखील दारापर्यंत आले, हात उंचावून आशीर्वाद दिला. आपण या दोघांना नकळत का होईना आपण चिंता करायला लावली याची आजही खंत वाटते. 2000 साली दिवाळीनंतर सरलाताई प्रथमच आमच्या नवीन घरी आल्या. येताना हातात स्वामीजींची तसबीर आणि हृदयात स्वामीजींना घेऊन आल्या. सगळं घर त्यांनी फिरून बघितलं. टेरेसवर मुलांनी किल्ला केला होता तो देखील मोठ्या कौतुकाने बघितला. प्रणवला म्हणाल्या, कोणता किल्ला आहे हा, याचं नाव काय, मला या तुमच्या किल्ल्याची माहिती सांग बरं. प्रणव माहिती सांगत होता ती ऐकताना अगदी एखाद्या लहान मुलाची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर होती. जाताना मला म्हणाल्या, छान आहे तुमचं घर, तू ठेवलंयस पण छान स्वच्छ आणि नेटनेटक, पण किती लांबून येता तुम्ही केंद्रात. घराच्या हॉलमध्ये असलेल्या झुल्यात बसताना त्यांना खूप गंमत वाटत होती. म्हणाल्या, बापूकडे पण आहे असाच झुला. त्या झुल्याला एक स्प्रिंग होती आणि त्यामुळे मागे पुढे होताना तो वर खाली देखील हलायचा. तो पाहून अगदी निरागसपणे त्या हसत होत्या. तो क्षण आम्ही पटकन कॅमेरात टिपून ठेवला. एका गुरुपौर्णिमेला दुपारी जेवणाचा डबा घेऊन मी माया अपार्टमेंट मध्ये गेले होते. सरलाताई तेव्हा आजारी होत्या. डबा देऊन मी निघणार होते, पण तिथे जेवण्याचा आग्रह झाल्यामुळे मातोश्रींसमवेत जेवायला बसण्याचं भाग्य मला लाभलं. तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना जेवण जात नव्हतं. ताटातले पदार्थ पाहून मला हे एवढं नको, इतकं मला जाणार नाही असं त्या म्हणत होत्या. पण त्यांच्या मुलींपैकी कोणीतरी त्यांना म्हणालं, आई एवढं नको वगैरे काही चालणार नाही, अंगात ताकद यायला पाहिजे की नको, असं प्रेमाने बजावल्यावर हळूहळू त्यांनी पानातलं सगळं अन्न संपवलं. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे शांत आणि निरागस हास्य झळकत होतं. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई यांचं पारमार्थिक जीवन अवलोकन करताना काही हिंदी काव्यपंक्तींचं प्रकर्षाने स्मरण होतं. चुन चुन कर बेश किमती मोती तो हमने जमा किए थे, लेकिन छिप कर उन्हें माला में पिरोने का काम तो धागे ने किया था. आपल्यासारखे असंख्य साधक स्वामीजींभोवती जमले होते, पण प्रेमाच्या अनुस्यूत सोनेरी धाग्यात सर्वांना गुंफून ठेवायचं काम मातोश्री सरलाताईंनी अगदी सहज आणि अबोलपणे केलं होतं. 4 ऑगस्ट 1996 गुरुपौर्णिमेचा उत्सव. स्वामीजींच्या विरह दुःखातून कोणीच सावरलं नव्हतं. साधकांचा हृदय गमावला. त्या गुरु माऊली विना रिकामा उदास भासत होता, आणि तरी देखील सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते. ठीक 6 वाजता मातोश्री सरलाताई सभागृहात आल्या. सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते, पण आपलं वैयक्तिक दुःख बाजूला सारून ती आई पुन्हा एकदा धीर गंभीरपणे आपल्या लेकरांसाठी उभी राहिली होती. आणि त्या वात्सल्य मूर्तीसमोर नतमस्तक होताना माझ्या मनात पवित्र देवी स्तोत्रांचे 2 चरण रुंजी घालत होते. ओम नमो देवे महादेवे शिवाये सततन नमः नमः प्रकृती भद्राये नियता प्रणता स्मृताम हरी ओम.
अपर्णाताईच्या भावपूर्ण मनोगतानंतर आपण अतिशय गोड अशा काव्याचं गायन आता ऐकणार आहोत. हा हार शुभ्र किती हे काव्य सरलाताई रोज रात्री झोपताना आपल्या मुलांसाठी म्हणत असत. स्वामीजींना देखील हे काव्य अतिशय आवडायचं. मला आठवतंय केंद्रात देखील ते कधी कधी सरलाताईंना हे काव्य मांडण्याचा आग्रह करत, आणि सरलाताई देखील लाजून आत्ता कशाला असं म्हणत खाली मान घालून पायाने अंगठा कुरवाळत पायाचा अंगठा कुरवाळत हे काव्य असं म्हणत असत. खरोखरीच विलोभनीय असं हे दृश्य असे. आणि सरलाताई ते म्हणताना स्वामीजी देखील हलकेच हाताने ठेका धरत आणि मिश्किलपणे त्यांच्याकडे बघत असत. आता हे काव्य सादर करणार आहे सद्भक्त कांचनताई आणि सायली शेठ.
हार शुभ्र किती आई किती कोमल सुंदर पाली क्षणभरी किती वास मधुर आहे जनमनी मोहिनी बघतरी कशी फुले डवरली असती किती अलंकार त्या पुरती बहुपरी भूवरी जन्म घेतरी वास जनशिरी कसा भावी जनमने कशाने वळवी वदतरी मधुवासे प्रिय हा सकला स्वगुणांनी तू हो बाळा व्यापरी हा धवलत्वे सुंदरसा चारित्र्ये शोभे तैसा तू तरी हा दीपविजसा नगभारा तेजे तू लोपविधीरा त्या परी या परी वाघशिर जरी सकल जनतरी तुझसी महतनया श्रीधरती रहारा समया कधीतरी हाहार शुभ्र किती आई किती कोमल सुंदर पाई क्षणभरी किती कोमल सुंदर पाई क्षणभरी।
हे काव्य ऐकत असताना आपण सर्वजणच भूतकाळातील त्या सोनेरी क्षणांमध्ये रमून गेलो। आता यानंतर मंडळातर्फे स्वामीजी आणि सरला त्यांच्या फोटोला हार अर्पण करणार आहेत सद्भक्त सौभाग्यवती उज्ज्वलताई गुप्ते। सरला त्यांच्या आजारपणात अनेक साधिकांना त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं, त्यातीलच एक उज्ज्वलताई। त्या अनेक वर्ष केंद्रात नित्य येत आहेत। हार अर्पणाच्या या अत्यंत पवित्र अशा प्रसंगाच्या वेळी हात उंचावून आशीर्वाद देत असलेले स्वामीजी आणि हात जोडून अत्यंत प्रसन्न मुद्रेने आपल्याकडे बघणाऱ्या मातोश्री सरलाताई यांचं मनोहर दर्शन आपण सर्वांच्या मनःचक्षुसमोर नक्कीच तरळलं असेल। आता आपण कार्यक्रमाच्या या अंतिम चरणाकडे आलो आहोत। कार्यक्रमातील शेवटचं भावपुष्प गुंफणार आहेत मातोश्री सौभाग्यवती मधुराताई। 30 जुलै 1996 याच दिवशी स्वामी मकरंदनाथ आणि सौभाग्यवती मधुराताई यांच्या जीवनातील एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला। एका क्षणामध्ये पूजनीय स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या छायेत सामावलेल्या विशाल साधक विश्वाचं दायित्व स्वामी मकरंदनाथ आणि मधुराताई यांच्याकडे सुपूर्त झालं। स्वामी मकरंदनाथांनी गुरुकार्याची धुरा समर्थपणे पेलली आणि त्यांना समरसतेने साथ द्यायला मधुराताईंनी सुरुवात केली। पूजनीय सरलाताईंनी गुरुपत्नीत्वाचा जो उत्तुंग वारसा निर्माण केला होता त्यावरून वाटचाल करण्याची कठीण जबाबदारी मधुराताईंवर येऊन ठेपली। सतत वृद्धिंगत होणाऱ्या साधक विश्वाची त्या पाहता पाहता माऊली होऊन गेल्या। मंदार केदारप्रमाणेच असंख्य साधक साधकांची त्या आई बनून राहिल्या। मधुराताईंचं सरलाताईंबद्दलचं मनोगत याला खूप वेगळा आयाम आहे। सरलाताईंचं समर्पण आणि प्रेमभाव याचं मधुराताईंना घडलेलं दर्शन हे आपल्या सर्व साधकांसाठी प्रेरणादायी ठरेल। मी मधुराताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आम्हा सर्वांना सांगावं।
खरं तर स्वामीजींसमोर असं बसून बोलायला खूप संकोच होतोय, पण कार्यक्रमाची गरज म्हणून आम्ही सगळ्या धैर्य एकवटून बसलोय। श्रीराम। ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। अखंड सौभाग्यवती मातोश्री सरलाताईंचं जीवनचरित्र म्हणजे निर्मळ पावन गंगेसारखं। गंगा जशी सर्वांना आपल्याबरोबर घेऊन तुषारतांची तहान भागवीत अखेर महासागराला जाऊन मिळते आणि तिथेच विलीन होऊन जाते। तिचं गंगापणच तेव्हा उरत नाही. आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळेपणानं न ठेवता ती महासागराला समर्पित होते. तसंच जीवन चाललं त्यांचंही. स्वामींचं तेजस्वी जीवन, त्यांचं कर्तृत्व हे प्रकटपणे घडलेलं, तर सल्लाताईंचं अप्रकटपणे पडद्याआड राहून अबोलपणे पण निश्चयाने आणि संयमाने घडलेलं दिसत. स्वामीजी आणि सल्लाताईंचा विवाह सन 1939 मध्ये झाला, जवळजवळ 78 वर्षांपूर्वी. त्या काळात त्यांचा प्रेमविवाह होता. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या परिचयाची होती. बालपणापासूनच स्वामी आणि सल्लाताई एकमेकांचे सवंगडी होते. सल्लाताईंचा हा सवंगडी होता कसा, तर गंभीर, विरक्त आणि ध्येयासक्त. त्याच्या या गुणांवरच सल्लाताई मोहित झाल्या आणि स्वामीजींनी सल्लाताईंच्या ठिकाणी असलेल्या मार्दव, समंजसपणा, शालीनता यासारख्या अनेक गुणांवर प्रेम केलं. त्या दोघांचं एकमेकांवर उत्कट प्रेम होत. खरं पाहता सरलाताई सरदार घराण्यातल्या, पण एका क्षणात माहेरचा वैभव विसरून त्या प्रेमाने या महादेवाशी संलग्न झाल्या. त्या जीवनभर साथ देण्याचा निश्चय करून स्वामीजींनी स्वांत सुखाय निरूपणाला सुरुवात केली. प्रथम श्रोत्या होत्या सरलाताई. आपण हे दृश्य बघितलं नाही, पण कल्पना मात्र करू शकतो. स्वामीजी निरूपण करतायत आणि सरलाताई मोठ्या कौतुकानं पण तितक्या श्रद्धेने श्रवण करतायत. पतीकडून श्रवण घडत होत. पतीवर पूर्ण श्रद्धा भक्ती असल्याशिवाय हे घडणार नाही असं वाटतं. कारण श्रवण करताना मन, बुद्धी, अहंकार सर्व अर्पण करावं लागतं. स्वामीजींच्या अगदी पहिल्या प्रवचनापासून ते अखेरच्या प्रवचनापर्यंत सल्लाताई एक भाग्यवान श्रोत्या होत्या. स्वामीजींनी त्यांचे पारमार्थिक कार्य एक व्रत म्हणून स्वीकारलं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी जीवनाच्या मार्गाची आखणी केली होती. सल्लाताई देखील त्या मार्गावरून चालण्यासाठी स्वामीजींबरोबर सज्ज झाल्या होत्या. स्वामीजींच्या कार्यावर सल्लाताईंनी मनापासून प्रेम केलं. त्यांच्या अनेक कार्यात नव्हे प्रत्येक कृतीत त्या सहभागी झाल्या. स्वामीजींची जणू सावली बनून साथ करण्याचा त्यांचा मानस होता. स्वामीजींच्या घरी रोज प्रवचने होत असत. तेव्हा प्रवचनासाठी साधक येण्यापूर्वी सतरंजा घालणे, स्वामीजी दुकानात येण्यापूर्वी त्यांच्या स्नानाची तसेच भोजनाची तयारी ठेवणे, ही कामे त्या वर्षानुवर्षे मुकपणे आनंदाने करीत होत्या. स्वामीजींची दिनचर्या अगदी काटेकोर सांभाळावी, त्यात कोठेही मौन राहू नये याची त्या दक्षता घेत. स्वामीजींची साधना देखील सल्लाताईने सांभाळली. म्हणजे काय, तर त्यांची साधना एकविध व्हावी, निर्विघ्नपणे व्हावी यासाठी घरची, कौटुंबिक सर्व जबाबदारी सल्लाताईंनी आपल्याकडे घेतली. मुलांची शिक्षण, त्यांचा अभ्यास, त्यांचे आजारपण या कशासाठीही शक्यतो स्वामीजींना कष्ट पडू नये यासाठी त्या अहोरात्र झटत होत्या. रोज नित्याच्या पूजेत देखील सल्लाताईंचा सहभाग होता. दोघे मिळून नित्याची पूजा करीत. एवढंच नाही तर या घरातील कामांबरोबरच त्या दुकानातही स्वामीजींना मदत करण्यासाठी जात. ज्या काळात स्त्रिया फारशा घराबाहेरही पडत नसत, त्या काळात त्या उधारी वसुलीलाही जात होत्या. हे सर्व कमी की काय म्हणून स्वामीजींबरोबर आनंद यात्रेसाठी देखील त्या बाहेरगावी जात असत. या कोणत्याही त्यांच्या कार्यात, कर्तव्यात त्यांनी कधीही सवलत मागितली नाही. पतीशी एकरूपतेचा ध्यास घेऊन त्यानुरूप चालण्याचा जणू त्यांनी निश्चयच केला होता. त्यासाठी त्यांनी स्वतःचं जीवन एका चौकटीत बेतलं होतं. हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वामीजींच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेणं, त्यात स्वतःला झोकून देणं यात सामान्य माणसाची नक्कीच दमछाक झाली असती. पण सरलाताई हे सहजपणे सांभाळत होत्या. खऱ्या अर्थाने त्या स्वामीजींच्या सहधर्मचारिणी होत्या. स्वामीजींची निजांगाने सेवा सरलाताईने केली. आणि केवळ स्वामीजींचीच नव्हे तर त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची सेवा केली. सकाळपासून स्वामीजींकडे वेगवेगळ्या वेळेला साधक येत असत. प्रत्येकाची येण्याची वेळ वेगळी होती, प्रत्येकाचं काम वेगळं आणि प्रकृती वेगवेगळी. असं असताना आलेल्या प्रत्येक व्यक्ती प्रकृतीशी जमवून घेऊन त्याला अहेतुक जवळीक द्यायची, सर्वांची मन सांभाळून प्रेमानं व्यवहार करायचा. हे सर्व स्वामीजी करत असलेल्या पारमार्थिक कार्याला सरलतेने केलेली मदतच होती. यात खूप शारीरिक मानसिक कष्ट होते, पण ते त्यांनी आनंदाने सहन केलं. लेकीच्या माहेरासाठी माय सासरे नांदते. याप्रमाणे आमच्यासारख्या अनेक भगिनींना आनंद सुख मिळावे यासाठी त्या स्वामीजींना अखंड साथ करीत राहिल्या. आमच्या सुखात त्या सुख मानत होत्या. त्यामागे या माऊलींना बराच कशाचा तरी त्याग करावा लागला याची आम्हाला कल्पना तरी आहे का? 1992 नंतर दर 15 दिवसांनी आम्ही दोन्ही स्वामीजींकडे जात असून आमचे काही एक बोलणे झाल्यावर स्वामीजी सल्लातेंना आमच्यासाठी काही खायला आणायला सांगत. आमच्या हातात डिश देऊन त्या स्वामीजींच्या पायाशी बसत. आम्ही तेव्हा 30-35 तर सल्लातेही 75 आसपास वयाच्या होत्या. गुरुपत्नीकडून असं करावून घेताना आम्हाला अगदी संकोचन जायला होई, पण त्यावेळी काही बोलताही येत नसे. त्या वयात त्या आमच्यासारख्या अनेकांची सेवा करत होत्या. मी मात्र तेव्हा त्यांच्याकडून हेच शिकले की स्वामीजींकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आपण हसतमुखाने आणि आनंदाने आतिथ्य करायचे ही माझ्यासाठी सल्लातेंनी अबोलपणे दिलेली शिकवणच होती. स्वामीजींच्या प्रत्येक विचारावर, कृतीवर, निर्णयावर सल्लातेंचा दृढ विश्वास होता. अगदी योगिनीताईला घरात ठेवून घेण्यासंबंधी असो किंवा दुकान विकण्याचा निर्णय असो, या सर्वांचा सल्लातेंनी हार्दिकतेने स्वीकारच केला. एक स्त्री म्हणून जर सल्लातेंच्या जीवनाचं अवलोकन केलं तर लक्षात येतं हे जीवन जगणं सोपं नक्कीच नाही. स्वामीजींनी आपला देह लोककल्याणासाठी जिजवला, पण त्याच वेळी सल्लाते स्वामीजींच्या जणू शक्ती बनून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. स्वामीजींच्या कार्यापैकी एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे भगिनी वर्गाला दिलेलं विशेष योगदान. लहानपणापासूनच स्वामीजींना भगिनी वर्गाबद्दल कळवळा होता. स्त्री वर्गाजवळ असलेले सेवाभाव, दया, क्षमा, सुशिकता हे गुण लक्षात घेऊन भगिनींमध्ये परमात्माची गोडी स्वामीजींनी निर्माण केली, त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. स्वामीजींच्या आश्वासक आणि प्रेमळ शब्दांनी कित्येक भगिनींची जीवन सावरली. प्रसंगी स्वामीजी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे सगळं त्यांनी कोणाच्या सहकार्यानं केलं तर ते सल्लातेंच्या. या कार्यात सल्लातेंचा वाटा फार मोलाचा आहे. त्या असल्यामुळेच भगिनी स्वामीजींपर्यंत पोहोचू शकल्या. सल्लातेई एक प्रकारे त्यांच्यामधून दुवा, माध्यम बनून राहिल्या. मला असं वाटतं की स्वामीजी आणि सल्लातेई हे परस्पर संमतीने ठरवलेले असणार, तरीही इथे सल्लातेईंजवळ असलेली मनाची उदारता, स्थिरता आणि सहनशक्तीचा नक्की कस लागला असणार. स्वामीजींचं व्यापक होणं सल्लातेईंनी निलया पेललं म्हणजे काय तर आपल्यासारख्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्या मातृहृदयात सामावून घेतलं. सल्लातेईंनी आपल्यावर उदंड प्रेम केलं आणि आपल्या हृदयात सल्लातेईंना देवतेचं स्थान केव्हा मिळालं हे आपल्यालाही कळलं नाही. 1992 नंतर दरवर्षी आम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरची पूजा आटोपून स्वामीजींच्या घरी जात होतो. आमच्यासाठी खरी दिवाळी तीच होती. तिथे स्वामीजींच्या समवेत फराळ होत असे. स्वामीजी काही मोकळेपणाने बोलत असत. स्वामीजींनी देह ठेवल्यावरचा हा प्रसंग. असेच एका वर्षी गेलो असताना फराळ करून निघताना सल्लातेंनी आम्हाला एक चांदीची समई भेट दिली. एवढं कशाला असं आम्ही म्हणत असतानाच त्या मला म्हणाल्या, स्वामीजींचा प्रसाद म्हणून देवा कशी लावायचा. स्वामींच्या घरातून बाहेर पडलो आणि घरी आलो. दिवाळीचेच दिवस असल्याने लगेचच देवापाशी समय लावली आणि आम्ही दोघी 10 मिनिटे शांत बसलो. बाहेर दिवाळीचे प्रसन्न वातावरण होत. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट होता. फटाक्यांच्या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला होता. समयीच्या त्या शांत प्रकाशात आम्हालाही शांती समाधानाचा प्रत्यय आला. मनात विचाराला स्वामीजींनी स्वतः प्रकाशमान होऊन आपल्या सर्वांची जीवन उजळून टाकली आहेत आणि त्याचवेळी सल्लाताईने स्वतःला समयीतल्या शांत ठेवणाऱ्या वातीप्रमाणे त्यात मिटवून घेतलं आहे. आम्ही दोघांनीही आमचं उर्वरित पुढील जीवन असंच जगावं असं तर सुचवायचं नसेल सल्लाताईनं. पूर्वी माझं असं व्हायचं की यांनी जर आईवाई मला सांगितलं चल जरा आपल्याला अमुक व्यक्तीला भेटायला त्यांच्या घरी जायचंय किंवा असं काही, तेव्हा मला लगेच असं वाटायचं त्यांनी मला जरा आधी का नाही सांगितलं, आता माझ्या कामाचा किती खोळंबा होईल, ही वेळ मला अगदी गैरसोयीची आहे. सरलाताईंचं आपण इथे ऐकलंय की त्यांच्या साडीचे निर्या करूनच ठेवलेले असत. स्वामीजी चल म्हणाले की लगेच त्या जायला तयार असत. असं लक्षात येतं की बारीक सारीक गोष्टीतही आपला मी आडवा येतो. सरलाताई स्वामीजींना सहजपणे समर्पित झाल्या होत्या. स्वामीजींनी देह ठेवल्यावरची गोष्ट, मी ध्यानाला बसताना गुरुनमनाचे श्लोक म्हणून झाले की स्वामी माधवनाथाय नमः म्हणून थांबत असे. आपले सद्गुरु स्वामी माधवनाथ आहेत. आता पुढील स्वामी मकरंदनाथाय नमः असं पतीचं नाव कसं घ्यायचं इथे मी जरा अडखळत होते. एवढंच काय, दैनंदिन व्यवहारात देखील रोज त्यांच्याबरोबर वावरताना अंतःकरणात कुठेतरी एका कोपऱ्यात त्यांच्याविषयीचा प्रतिभाव जागा असतो. या ठिकाणी मला सरलाताईंचं जीवन मार्गदर्शक ठरलं. सरलाताईंनी स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यावर स्वामीजींना गुरुस्थानी मानलं. स्वामीजींचा अधिकार मनापासून मान्य केला. केवळ मान्यच केला असं नाही तर त्याला अनुरूप अशी साथही केली. ज्या जीवनात पती हा कालांतराने सद्गुरू म्हणून प्रवेश करतो ते जीवन दैवी जीवन. सरलाताईंनी आपल्या जीवनात गुरुभाव आणि पतीभाव दोन्ही अतिशय प्रेमाने आणि श्रद्धेने जपले. हे दोन्ही भाव जपताना त्यांचं शालीन आणि सात्विक सौंदर्य अधिकच खुलून दिसत असे. या दोघांचा समन्वय अतिशय सावधपणे त्यांनी आपल्या जीवनात साधला होता. सद्गुरु भावाला जराही धक्का न लावता अतिशय हळुवारपणे त्यांनी प्रतिभाव जपला. स्वामीजी सपरेकाकांकडे विश्रांती म्हणून 2 दिवस राहायला जात. हा 2 दिवसांचा विरह सरलाताईंना हळव करून टाकीत असे. 2 दिवस माहीत असूनही त्या अगदी आतुरतेने स्वामीजींच्या येण्याची वाट पाहत. पण त्यावेळी त्या हेही समजून होत्या की ही विश्रांती स्वामीजींना त्यांच्या प्रकृतीसाठी पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारी आहे. काहीतरी पूर्व सुकृत म्हणा किंवा पूर्व पुण्य म्हणा, संतांच्या घरी राहायला मिळणं याला एक भाग्य लागतं. कधी कधी या गोष्टीचं आकर्षणही असतं. असं असलं तरी ते तितकंसं सोपं नाही. आपला सगळा कस तिथे लागतो असं वाटतं. ती एक प्रयोगशाळाच आहे. अशा रीतीने त्यांच्याजवळ राहत असताना आपल्या प्रत्येक कृतीवर त्यांचं बारीक लक्ष असतं असं जाणवतं. साक्षीत्व, प्रेमभाव, संयम या सगळ्याची परीक्षा देण्याचेही प्रसंग येतात. मी स्वामी मकरंदनाथांच्या संगतीत राहत आहे. सर्वांच्या प्रकृतीला सांभाळून घेऊन त्यांना हाताशी धरून ते कार्य पुढे नेत आहेत. हे कार्य करताना त्याची शुद्धता राखण्याकरता त्यांना जे कष्ट पडलेत, ज्या कष्टा त्यांनी काढले आहेत ते मी पाहिले आहेत. मीही मकरंदनाथांकडून श्रवणापासूनच त्यांच्या कार्यात सहभागी झाले. हे सगळं जरी झालं तरी संतांचा अंतरंग, त्यांचा बोध आपल्याला कधीच कळू शकत नाही. त्यासाठी आपल्याला केवळ साधनाच केली पाहिजे यात काही शंका नाही. मला सल्लाताईंचा सहवास तुलनेनं कमी मिळाला. पण सल्लाताईंच्या ज्या ज्या कृतीतून जो जो अर्थबोध मला झाला तो मी आपल्यापुढे मांडण्याचा आज प्रयत्न केलाय. आजच्या काळात आपल्यासारख्या भगिनींनाच नव्हे तर पुढील पिढ्यांनाही मातोश्री सरलातेंचे जीवन आदर्शवतच आहे. नियतीने सरलातेंसारखे जीवन जगण्यासाठी माझ्या समोर ठेवलंय. अशा प्रकारचं एकनिष्ठ समर्पित जीवन जगायला कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, पण मी प्रयत्न करणार आहे. त्या प्रयत्नाला यश मिळावे ही सरलातेंच्या जन्मशताब्दी समारंभाच्या सांगतेला स्वामी चरणांपाशी प्रार्थना. हरिओम तत्सत.
मधुराताईंच्या या हृदय अशा मनोगतातून सरलाताईंचं साधकांची माऊली म्हणून असणारं दर्शन आपल्या पुढे उभं राहिलं. पूजने सरलाताई या दैवी गुणांनी मंडित होत्याच, त्या त्यांचे हे दैवी गुण अवतीभोवतीच्या साधक विश्वामध्ये संक्रमित करत होत्या. त्यांच्या गुणांचं अनुकरण ही अशक्य कोटीतील गोष्ट जरी असली तरी त्यातला काही अंश आपल्या जीवनात बाणवणं ही आपल्या सर्वांसाठी त्यांना वाहिलेली भावपुष्पांजली असेल. आजच्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींनी मातोश्री सरलातेंच्या 60व्या वर्धापन दिनी जे प्रशस्तीपर काव्य करून त्याचा गौरव केला त्या काव्याच्या गायनाने होईल. काव्याचं गायन करेल सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई.
Sandoni
धन्य तुझे आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी ये तसे बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातो श्री सरलातई महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय। स्वामी माधवनाथ महाराज की जय।
परम पूजनीय स्वामीजींना आपण आज सर्व साधकांनी मनोमन नमस्कार करायचे। मंडळाची सर्व ग्रंथ संपदा ग्रंथ विक्री केंद्रावर उपलब्ध आहे। ग्रंथ विक्री स्टेजच्या उजव्या बाजूला आहे। सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि येत्या आठवड्यात सर्व केंद्र नेहमीप्रमाणे होतील।